93.5 Red FM. Alare ala sangram
ala. सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। हाय, कोण बोलताय?
हाय, निखिल बोलतो संग्राम।
निखिल, पूर्ण नाव?
निखिल गायकवाड।
आणि कुठून बोलतोय मी सांगू?
पुण्यातून, पिंपरी मध्ये।
नाही, मी सांगतो ना एक्झॅक्ट।
ठीक आहे,
बाथरूम मधून।
बाथरूम मध्ये नाही, ऍक्च्युली मी रूम मधून बोलतोय। माझ्या पण असं रूम बंद असला कारण असा आवाज येतो।
केवढीशी रूम आहे तुझी?
लहान ऐकता राहतो ना म्हणून।
अरे पण किती बाय किती आहे सांग बरं?
ते तसं मला स्क्वेअर फीट मध्ये सांगणार नाही, जवळजवळ 150 स्क्वेअर फीटचे सुरू होते।
मला स्क्वेअर फीट मध्ये सांगता येणार नाही, पण 150 स्क्वेअर फूटची आहे। आणि मी विचारले खरं तर किती बाय कितीची आहे
ते तर मला सांगता येणार नाही, पण 150 स्क्वेअर फूट असतो जवळपास, मला एक्झॅक्ट नाही माहिती।
अरे म्हणजे 15 बाय 10?
अच्छा, असं असतं का ते? आणि ते मला तो विषय येत नाही।
अरे तू करतोस काय मित्रा?
मी सध्या बीबीओ मध्ये आहे।
आणि काय शिकलायस?
मी ग्रॅज्युएट आहे, बीबीए केलेलं आहे।
अरे बापरे, तू ग्रॅज्युएट असून तुला साधं स्क्वेअर फूट म्हणजे काय माहित आहे? म्हणून तर हे बिल्डर लोक फोफावतायत, कारण कुणी ऍक्च्युअली घर विकत घेतलं 50, 60, 70, 80 लाख तरी मोजत नाही कुणी। आणि तुला तर मोजल्यावर सुद्धा त्याचं काय करायचं कळणार नाही। असो मित्रा, वर्ल्ड कप 2020 चालू झालेला आहे, भारताची आज मॅच आहे, सगळे त्या परफॉर्मन्स बद्दल बोलतील। पण मी विचारलंय तुझा वर्षभराचा, कारण आता फायनान्शियल इयर संपत आलाय, ऑफिस मधला परफॉर्मन्स कसा होता?
ऑफिस मधला परफॉर्मन्स पूर्ण वर्षाचा बघितलं संग्राम तर खूपच वाईट होता आणि खूपच चांगलाही होता असं म्हणून दोन्ही पण म्हणू शकतो। काही महिने खूप बाहेर गेले, काही महिने खूप चांगले गेले।
म्हणजे काय, तुझा पगार खूपच वाढवायचा आणि मग खूपच कमी करायचा, म्हणजे जैसे थे?
मला असं पर्सनली वाटतं की आपण जे काम करत असतो ना, ते काम आपण स्वतः मन लावून इच्छेने केलं तर कधी प्रेशर खाली काम नाही करायचं की मला पगार साठी काम करायचं, माझ्या परफॉर्मन्स साठी काम करायचं। सेल्फ सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं।
मला अगदी ते काय पुस्तकांची देत, शिव खेरा, पावलो कोलो आणि इतर जे काही असे लेखक असतात जे खूप फिलॉसॉफी झाडतात, तसाच कोणतरी भेटलेला दिसतोय। थांब जरा, गाणं वाजवूया आपण आणि अजून तुझी फिलॉसॉफी ऐकूया। कमी आय मीन जस्ट बेस्ट सुपर हिट गाणं, इनफॅक्ट 4 गाणे चिपक्के। आणि त्याच्यानंतर निखिल साहेबांबरोबर आणखी काही गप्पा। तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर 6608093 या नंबरवर नक्की फोन करा। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो।